राज्यासाठी भांडण करणाऱ्या राजकारण्यांना काय माहिती हो, मंत्री पदाला लात मारणारा माझा बाप काय चीज होता.
माझ्या मनात असत तर राज सोन्याचा बनला असता.